अथ श्री गजानन विजय ग्रंथस्य विंशोध्याय। श्री गणेशाय नमः। जय जयाजी रुक्मिणी वरा हे चंद्रभागा तट विहारा देवा वरद पाणीधरा दासगणु चामस्तकी। तू भूपांचा भूपति अवघेस आहे तुझा हाती मग माझी फजीती कारे ऐसी मांडलीस। माझे पाप ताप दहन करा कृपा कृशाने करून राहो आनंदी सदा मन तुझे भजन करावया। यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ नये। म्हणून हे श्याम सुंदरा राहे रुक्मिणीचा वरा पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी। असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर आता काय ह्या शेगावी। शेगावीचा ज्ञान गभस्ती असता गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ। समुद्राचे आटल्या नीर वा पुष्पतरूंचा गेला भर कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये। आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त देव नसता देव्हाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची। ऐसे कित्येक बोलती परीती असे साच भ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया। जेवी इंद्रायणीचे तीरी ज्ञानेश्वर समाधिस्त जरी ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका। तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेच होते। ते विषयीची एक कथा सांगतो मी येथ आता। गणपत कोठाडे होता एक भाविक गृहस्थ हारायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्य नेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो। अस्तमानी प्रतिदिवशी यावे याने मठासी बैसोनिया समाधी पासी स्तवन करावे एकनिष्ठे। एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे। केली सर्व तयारी अभिषेकाची साजिरी शिधा मठा भीतरी धाडिला मोठ्या प्रमाणात। तई कांता म्हणे हो प्राणनाथा हे तुम्ही काय करिता हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत। उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरा बाळांसी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी। हे अभिषेक ब्राह्मण भोजने वर्चे वरीन योग्य करणे दिली आपणा ईश्वराने चार पोरे बाळे हो। फुटकामणीना अंगावरती मी लंकेची पार्वती गृहस्थाची ही कारीती संचय करावा धनाचा। हे कांतेचे भाषण गणपत रावान रुचले जाण तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला। तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी उगेन छळी पतीसी तो करतो ते करू दे। त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांग साचे प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको। या मध्येन काही सार धन भूचे भूमीवर येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाचा। अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी वेचिता धन तेन जाय अनाठाई। पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको। ऐशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस तेने गणपत रावास हर्ष झाला विबुध हो। आले काहे प्रत्यंतर महाराज येथेच साचार सोडून द्यावा कुविचार आजपासून काही तरी। मुले बाळे कोणाची धन दौलत कोणाची तू न वाही चिंता त्याची ते अवघे समर्थांचे। असो गणपत रावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम। या गणपत रावाची निष्ठा समर्थ पदी साची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून। लक्ष्मण हरी जांजळाला ऐसाच अनुभव एक वेळा बोरी बंदरावरी आला तो एका सांगतो। काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विबुध हो। घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला मने काही व्यापारा संबंधाने आला होता मुंबईस। असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस। अजानु बाहू उंच बांधा दृष्टी नासा ग्रासी सदा ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी। तो बोलला लक्ष्मणास तू गजाननाचा आहेस शिष्य ऐसे असून हताश का होतो सकळेना। तू आपुल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केली सखरी चारशे पानांची तयारी करून अमरावतीला। गोपाळ राव पेठकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आणमना। पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादासी तो तुझ्या गेहासी आलाहोताना सांगते पेठ कराचे ब्राह्मण सांग कशाने राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या उभयतांच्या स्वप्नात उपदेश करून दोघास आणिले होते प्रसादास हे कैसे विसरलास सांग मला ये वेळी कुणीच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंदर स्टेशनासी मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी प्रतिवर्षी आपुल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला अवधूत जय राम खेड करासी राहीत साहित गावासी भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी आला मोजणी करायासी जमिनीची श्रोते हो हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा दिवसभर मोजणी केली पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाचे समयावली शेगावास जाण्याची आज गुरुवारचा आहे दिन घेऊ समर्थांचे दर्शन ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला जोड आपले वेगे दमणी जाऊ शेगावा लागूनी रात्र तेथे काढूनी येऊ सकाळी परत पुन्हा तई तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून आभाळ आले भरून याचा विचार करावा मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले पाही पाणी गढूळ झाले म्हणून केली विनंती जोशी म्हणाले त्यावर अरे आता हो नदी पार जा दमणी करी तयार उगीच सबबी सांगू नको शिपायाने जोडिली दमणी आला लगेच घेऊनी जोशी आत बैसोनी जाऊ लागले शेगावा दमणी घातली नदीत तो पाणी आले अकस्मात जाण्या पैल तटाप्रत अवसर नाही राहिला झंझावात बळावला कडकडाट करी चपला मन नदीला पूर आला क्षणामाजी भयंकर मेघवर्षे मुसळधार झंझावात सुटला खरा शेतकऱ्यांची या छपरा तो उडवू लागला हो शिपाई म्हणे कुतुबुद्दीन साहेब येथेच आले मरण तुम्हा आम्हा लागून उपाय यासी आता नसे तई माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमानसी बाहू लागले समर्थांसी करुणायुक्त वचानी हे समर्थ गजानना रक्षणा आमुचा करी प्राणा अशा संकटे तुझा विणा त्रातानुकोणी अम्माते कथा ऐकिली पुराणात जहाज बुडता समुद्रात त्यास संताने देवो नहात रक्षण केले सर्वस्वी तू ही संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणाघन करी आमुचे रक्षण येऊन या पुरा मध्ये दमणीत आले जीवन बैल गेले घाबरोन मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास तू आता मागे सर अवलियाचे भजन कर तेच नेतील आपणा पार त्याची चिंता करू नको जोशी म्हणाले समर्था अगाध आहे तुझी सत्ता वाटेल ते करी आता तारी अथवा मारी आम्हा कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयन तो काय घडले वर्तमान ते आता परियेसा ऐशा महापुरातूनी पैल तटा लावली दमणी उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावचा ऐसा प्रकार पाहाता आनंदले उभयता पहा केवडी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची पुरा माझे रक्षण केले निज भक्तांना बुडू दिले जोशी शेगावा प्रति आले एक घटका रात्रीस वंदन केले समाधीला पालखीचा पाहिला सोहळा दुसरे दिवशी बहुत केला दान धर्म जोशांनी बाळा भाऊचिया पासी ब्राह्मण भोजन घालण्यासी काही रुपये अतिहर्षी जोशी देते जाहले साकल्ले कथिले वर्तमान बाळा भाऊ लागुन हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव काकी मला रजा नाही काम जरूरीचे पाही ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार हा करी तसे व्यापार वर्राडात कापसाचा यास एके साली भला 10,000 तोटा आला त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी परी व्यापार सोडवेना चिंता मनीची जाईना फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजिरी स्वस्थ ना बसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त उतरण्या गेला घरात विनायक आसीरकरांच्या तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुधो भला भिक्षा काही मागण्याला आसीरकरांच्या घरात पोशाख अवघा मराठी करा माझी भव्य काठी डोईस होती टोपी मोठी बनातीची मळकट कंपवायूने शरीर कापत होते वरच्यावर त्यास पाहता आसीर कर चित्ती परम कोपले जा बेट्या मागल्या द्वारी तेथे मिळेल भिक्षा खरी नको चढूस पायरी ओसरीची ये वेळा परी ये बोल त्याचे भिक्षे करीन मानी साचे येऊन वरती ओसरीचे यादवा सन्निध बैसला घाल भिक्षा काही तरी असे म्हणून पुढे करी भिक्षा पात्र भिकारी यादव सुभेदाराचा यादव म्हणे मनात भिकारी हा लोचट बहुत नको म्हणत असता येत हा बैसला येऊनी त्याते पाहता न्याहाळून तई तो भासला गजानन सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी दृष्टी सतेज अत्यंत स्वरही त्यांच्या परी सत्य फरक इतुकाच होता त्यात कंप होता तनूला तेज मुद्रा बोलणे होते समर्थान प्रमाणे ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निज चित्ती हाजरी मानून गजानन तरी ते गेले समाधिस्त होऊन आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीशी काही असो पैसे दोन देऊ भिकाऱ्या कारण श्री गजानन समजून उहापो हजाचा नको पैसे घेतले भिकाऱ्याने आणिक काही देई म्हणे श्री गजानना कारणे शेरणी वाट गुळाची ते वायदे करिसी वरचे वर ते मीन आता मानणार तोटा 10,000 तुझ व्यापारी आला ना त्याचा विचार अंतरी करून देई काही तरी रुपये मजला लव करी काड पाकीट खिशातून ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता काही रुपये तत्वता पाकीटाचे काढून भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी इतुक्यावरी होत नाही दे लव करी आणखी रुपये काही मला पुन्हा रुपये काढिले भिकार्यासी अर्पिले तो इतुक्यात घरात गेले विनायक राव आसीर कर यादव राव एकटा बसला होता आसीर कराच्या ओसरीला ते पाहून बोलला सुभेदारासी येणे रीती संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पाही कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एक वार माझी तेणे होईल दूर व्याधी तुझी यादवा तू मजला मुला परी कारे लाजसी अंतरी ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरविला तयानी फिरविला नख शिखांत अंगावरून त्याने हात तो आले इतक्यात आशीर कर ओसरीला रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेरी यादवाने बहुता परी तपास केला गावात परीन थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्ताला की हा असावा गजानन सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापारासी काही तरी निसंशय। तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकावयासाठी साचा वर्ध्याची आबाजारी विक्री होता किंमत येती झाली तया बहुत तेणे यादव चित्तात समाधान पावला आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज। समर्थ आपुल्या भक्तासी रक्षण करती अहर्निशी निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढतर पाहिजे मनात। भाऊ राजा राम कवर खामगावी होता डॉक्टर त्याची तेल्हार्यावर बदली असे जाणली म्हणून तेथे जाण्याला खामगावाहून निघाला सहकुटुंब मठात आला घ्याया श्रींचे दर्शन। गाडी केली तेल्हार्याची तयारी केली निघण्याची वेळ अस्तमानाची अस्ती झाली ते वेळा। बाळा भाऊ मठाधिपती तो त्या बोलला येणे रीती अहो ऐका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही। तुम्ही आज पर्यंत गेलान येथून उपोषित आज ऐसे विपरीत काहो मनी आणिले ह्यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात कवर सांगे त्याप्रत मला निकड आहे बहु। आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता आग्रह मला तो तुम्ही न करा ये काळी। बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हार्यासी डॉक्टर भला घेऊन मुला माणसाला दमणी माझी बसून। रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी वाटे निशा शोक करी निजपतीच्या वियोगे। तो चमत्कार ऐसा झाला तेल्हार्याचा रस्ता चुकला कोणी न भेटे पथाला विचारावे कोणा जरी। गाडी अरुंद रस्त्यावर दोही बाजूस काटे फार गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या। म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी। खाली उतरून जो पाहात तो अवघे दिसले विपरीत अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला। तू तेल्हार्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले। काय होता सदारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज। तेल्हार्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचार मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी। ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता काहो मजला शिव्या देता म्यान अपराध केला की। मी हमेशा भाड़े करतो तेल्हार्या हून येथे येतो वाटेल तेव्हा गाड़ी हाकतो रस्ता अवघा माहित मज बैलही ना कोठे वळले ते नीट येथेच आले तलाव पाहता स्तब्ध झाले हा न रस्ता तेल्हार्याचा। मग कवर समजला मनात हे समर्थांचे आहे कृत्य प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो। बाळा भाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला आता वाट गवसे कशी। हे भयंकर कानन येथे मशी त्राता कोण गजानन तुझ वाचून रक्षण माझे कराया। तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगर माळांचा आवाज झाला डॉक्टराच्या कानी पडला तेने आला थोडा धीर। गाडीवाल्यासी म्हणे कवर रस्ता नाही फार दूर या चाहुलीचा सुमार धरून गाडी हाण आता। ते त्याने ऐकले काट्या कुपाट्या मधून नेले नीट रस्त्याला लाविले या आपल्या गाडीस। हम रस्ता लागता भली डॉक्टराने चौकशी केली तो ऐशा परी समजली गोष्ट त्या कवराते। हे शेगावचे शिवार आहे अजून साचार मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत आता। सूर्योदयाचे समयाला शेगावासी कवर आला वृत्तांत बाळा भाऊला केला सर्व निवेदन। मग बाळा भाऊ म्हणाले हेच आज बरे झाले व्यतिपातीन जाऊ दिले समर्थांनी तुम्हास। आज प्रसाद ग्रहण करा उद्या जाहो तेल्हारा करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार। समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत मानवाचे अवघे बेत सिद्धीस जाणे अशक्य। संतांच्या जे असेल मनी तेच येईल घडोनी भरवसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे। दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेल्हार्यासी आता पुढील गोष्टीसी अवधान द्यावे श्रवणाते। एक रतन सा नामे नर होता जातीने भावसार तयाचा मुलगा दिनकर होता एक वर्षाचा। त्यासी सोबणीचा रोग झाला कोणी म्हणते सटावला बालक अवघा सुकून गेला रक्त न राहिले अंगात। दिसू लागली अवघी हाडे वरती नुसते कातडे वैद्य आणले बडे बडे परीन झाला उपयोग। मुलगे रडता राहीना दूध पाणी घेईना ज्वर मुडीच सोडीना पाहतयाच्या तनुते। वैद्य म्हणते रतन सासी आता औषध देईयासी हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य। शक्याशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये ऐसे एकून रतन सा रडू लागला ढसाढसा शेवटी विचार त्याने ऐसा केला आपुल्या मानसी येवी तेवी मरते पोर माझे आता साचार पाहू करून एक वार उपाय हा शेवटचा दिनकराचा अंतकाळ आला होता अतिजवळ घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया हात पाय गार झाले नेत्र तेज मंदावले मनगटाचे सोडिले ठिकाण पहा नाड्यांनी ऐशा स्थिती माझारी रतनसाने पुत्र करी घेऊन ठेविला असे द्वारी नेऊन या समर्थांच्या आणि केला त्यासी नवस पुत्र माझा उठल्यास शेरणी वाटीन तुम्हास मी पाच रुपयांची तुम्ही पावले अवघ्याला त्याचा अनुभव द्यावा मला मीही आहे आपुला माझी उपेक्षा करू नका माझे मूल द्वारात तुझ्या जरी झाले मृत तरी अवघ्या वर्राडात तुझी होईल नाचक्की अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा जन हे स्वामी गजानन कृपा करा या बाला पुत्रन माझा उठला जरी मी डोके फोडीन पायावरी तुझा आज निर्धारी ऐसा निश्चय मनीचा अमृत तुल्य तुझी दृष्टी त्याजी करावी आज वृष्टी नको करू समला कष्टी महापुरुषा गजानना त्यास काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला मूल हाता पायाला हलवावया लागले नाडी आली ठिकाणी रुदन करू लागले जाणी तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्या दर सूर्याच्या समोर तमाचा तो पाडनसे दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत नवस असला श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असे दादा कोल्हटकराचा पुत्र राजा नावाचा आहे प्रसाद समर्थांचा संत कृपा अमोल खरी कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची ज्वान 18 वर्षांची लाडे गाव सासरजीचे ही असता गरोदर प्रसंग आला दुर्धर प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला लाडे गावा हून माहेरी चंद्रभागा आली खरी प्रसूती स्तव निर्धारी जनरीती प्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती तोच चंद्रभागे वरती ज्वरे अंमल बसविला तो होता नवज्वर थकून गेले डॉक्टर औषध उपचार केले फार आपुल्या मुली सपाटलांनी थोडा बहुत गुण आला व्याधी तितक्या पुरता दबला परी नव्हता मुळीच झाला नामशेष देहातूनी चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी एकदा अकोल्या नेले खरी औषध तिला द्यावया वैद्यविधाने नाना करीती कोणी नळ संग्रहणी बोलती कोणी वैद्य ऐसे म्हणते क्षय झाला मुली सया मेळ एकाचा एकाला नाही मुळी लागला मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन तारो अथवा मारो इसी अंगारा लावा प्रतिदिवसी तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थांच्या पायांचे पिता मोठा निष्ठावंत समर्थावरी अवगाहेत हळूहळू त्या बोरी प्रत गुण येता जाहला तिला उठवत नव्हते शय्येसी तीच आली दर्शनासी पायी चालत मठासी हे महत्व अंगार्याचे निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी पावे देव उपास्यापदी भाव उपासके ठेवावा रामचंद्राची अंगना जानका बाई सुलक्षणा परी दैव योग सुटेना तो भोगल्या वाचुनी वाताचा झाला विकार जानका बाई ससाचार पोट दुखे वरच्यावर काही उपाय चालेना औषध देता दबे वात पुन्हा उठे पूर्ववत ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून वेड्या परी करावे वाटेल ते बोलावे कधी उपाशे निजावे कधी बसावे जेवत कोणी म्हणती लागले भूत कोणी म्हणती रोग सत्य काही वधू लागले येथ हा करणीचा प्रकार असे काके जितके असती जमेदार त्यांचे असते वाकडे फार दुबळा आपुला दावी जोर चेटूक करणी करुनिया औषध उपाय बहुत केले जाणतेही आणविले गंडे बहुत बांधिले करी जानका बाईचा पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत म्हणून येता झाला ऊत अवघ्या त्या दांभिकांना कोणी अंगात आणावे वेडाचे निदान करावे काही तरी सांगावे धनास्तव पाटलाला तो बिचारा सारे करी कांतान बरी होय परी विचार त्याने अखेरी ऐशारी ती ठरविला वैद्य आता गजानन जाणता आता गजानन देव ऋषी आता गजानन तो जे वाटेल ते करो माझी बायको सून त्याची ही भावना माझी साची आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा गेल्या न त्या मात्र वाया दया आली सद्गुरु राया वात विकार जाऊनिया निर्दोष ती जाहली खऱ्या खऱ्या संतांची सेवान जाई वाया साची परिनिष्ठा मानवाची जडणे तेचे अशक्य समर्थांच्या नंतर बाळा भाऊ गादीवर बसले त्यांचे चमत्कार काही थोडे जाहले हे वैशाख वद्य षष्ठीसी शेगावी गेले वैकुंठासी त्यांच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण बाळा भाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणासे स्वप्न पडले नांदूरे ग्रामी वले ते थोडे सांगतो हे माळी नारायणा तू शेगावास करी गमना रक्षणा भाविक जनांना ऐसे मला वाटते ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन म्हणून आले नारायण शेगावा माझारी काही दिवस यांनीही अधिकार चालविला ते ठाई यांची समाधी झाली पाही चैत्र शुद्ध षष्ठीला पूर्व सुकृता वाचून संत सेवान घडे जाण संत सेवेचे महत्पुण्य त्या पुण्या पारणसे श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायाचा अंबरीच्या चांदण्याचा हिशोब कोणा न लागे कधी मी अज्ञान पामर मती नाही तीळभर मग हा लीला सागर मुखी केवी वर्णू हो त्याने जे जे वदविले ते मी कथित केले लेखणीने अक्षर लिहिले परी तेन तिचे सामर्थ्य ती लेखणी जाचा करी तोच अक्षरे काढी सारी निमित्ता कारण होते खरी लेखणी ती लिहावया तैसेच येथे झाले मी लेखणीचे काम केले लिहिते लिहविते स्वामी भले श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन येथे माझे मोठेपण काहीच नाही विभुद हो स्वस्ति श्री दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसा प्रत कळसाध्याय पुढे असे शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य विंशोऽध्यायः।